सखु गेली पंढरपुरा अडला हरी गाढवाचे पाय धरी।